श्री राम समर्थ पंचिका पाचवी समास पाचवा सप्तावस्था वर्णन। आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले, आत्मा म्हणजे आपणच हेही कळले, तो इच्छा काम इत्यादीपासून अलिप्त आहे, त्याला शरीराचाही ताप नाही, मग ज्याला ज्ञान होते तो अधिकारी कोण? कूटस्थ की चिदाभास जीव की दोघेही? कूटस्थ तर निस्संग असतो म्हणून त्याला ज्ञान होते असे म्हणता येत नाही, आणि चिदाभास तर मिथ्याच आहे, मग तेथे ज्ञान कसे शक्य आहे? कूटस्थाचे सत्यत्व घेऊन चिदाभास मी मी म्हणून घेऊन मिरवतो, म्हणून अधिकाराचे विशेषण उभयात्मक म्हणजे दोघांनाही लागू पडणारे आहे। कूटस्थ आणि चिदाभास या दोघांनाही अधिकार आहे। कूटस्थ जागृतीला जाणतो, तो सर्वज्ञ असल्यामुळे स्वप्नाचाही त्याला अनुभव येतो, सुषुप्तीही त्याच्याच ओळखीची आहे, असा हा आत्मा आहे। त्याच्यावर मन खेळते म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर मनाचे अस्तित्व आहे, पण मनाला तो कळत नाही। बुद्धी त्याच्याच आधाराने निश्चयाने सोहळे करते। तो हा आत्मा आपणच आहोत ही खूण आत्मप्रतीतीत, शास्त्र प्रतीतीत, गुरु प्रतीती या तिन्ही प्रतीतीच्या प्रमाणाने अंगी बांधते। सात पण कूटस्थाला हाच मी आहे असे प्रत्यक्ष ज्ञान नसते, कारण तो असंग आहे। असंगाच्या बाबतीत अहंकाराची गोष्ट बोलूच नाही। आता चिदाभासाला आपण कूटस्थ आत्मा आहोत असे कळताच त्याच क्षणी तो नाहीसा होतो, त्यामुळे मी आत्मा आहे असे म्हणणे त्याला कसे शक्य होईल? अहंकार तीन प्रकारचा आहे। एक मुख्य अहंकार असून दुसरे दोन अमुख्य आहेत, हे लक्षात घ्यावे। असंग सत्य असा कूटस्थ न जाणता आभास मिथ्या आहे हे समजून न घेता उगीचच मी मी अशी जाणीव प्रबळ होऊन उठते, तो मुख्य अहंकार होय। हाच अहंकार बंधनास कारण होतो, त्याच्याच योगाने जन्म मरण प्राप्त होतात। बाकीच्या दोन अमुख्य अहंकार आहेत ते पाहू। विवेचनाच्या सहाय्याने मी असंग ज्ञानघन परिपूर्ण कूटस्थ आत्मा आहे व आभास मात्र मृगजळातील माशाप्रमाणे मिथ्या आहे असे कळते, पण असे ज्ञान झाल्यावर सुद्धा मी मी असे स्फुरण होते, पण तो मी नव्हेच असे वाटते। नंतर स्वानुभवाच्या बळावर साधक स्वरूपज्ञान निवडून घेतो व आभासाची आभासाशी त्याचा संयोग होऊ देत नाही। या दोन अनुभूतींना वेगळे ठेवता येते, तेव्हा समाधी आणि व्यापार असे या दोन अनुभूतींना म्हणतात। त्यानुसार अहंकाराचेही दोन प्रकार होतात, एक शास्त्रीय आणि दुसरा लौकिक। हे दोन्ही अहंकार दोन वेगवेगळ्या प्रसंगामुळे दोन होतात। समाधीकाळी मी असंग परिपूर्ण अभंग आहे असे वाटते, हा ज्ञानदृष्टीचा शास्त्रीय अभिमान जाणून घे। या उलट लौकिक व्यापारामध्ये मी जातो, मी पाहतो, मी करतो, मी खातो अशा सर्व आभास कार्याचा अभिमान बाळगणे हा व्यापार काळीचा अभिमान म्हणजे अहंकार होय। हे दोन्ही अमुख्य अहंकार हे ज्ञानानंतरच्या काळातले अहंकार होत। अशा त्रिविध अहंकारापैकी मुख्य अहंकार अज्ञानजन्य असून बंधन स्वरूप आहे। असंग कूटस्थाचे स्वरूप कळते तेव्हा त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणावे। परोक्ष म्हणजे दृष्टीआड म्हणजेच अप्रत्यक्ष। तो कूटस्थ आपणच आहोत असे अनुभवाने कळते तेव्हा त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्षात अनुभवलेले असे म्हणावे। एकाच जीवाला परोक्ष ज्ञानानंतर अपरोक्ष ज्ञान कसे होते असा प्रश्न विचारशील तर हे लक्षात घे की जीवाला स्वाभाविकपणे विकासाच्या सात अवस्थांतून जावे लागते। त्या अवस्था पुढील प्रमाणे होत: अज्ञान, त्यानंतर आवरण, नंतर विक्षेप, नंतर परोक्ष, नंतर अपरोक्ष म्हणजे ज्ञानरूप दीप्त प्रज्वलित होतो, नंतर शोक आणि मोक्ष ही सहावी अवस्था आणि निरंकुशा तृप्ती ही सातवी अवस्था होय. एकट्याच जीवाला या साती अवस्थातून जावे लागते. दशमाच्या कथेतला दृष्ट्यांत आणि दार्ष्ट्यांतिकाशी त्या जुळणारे आहे. काही 10 जण रस्त्याने जात असता त्यांच्या वाटेत नदी लागली. नदी ओलांडून गेल्यानंतर ते एकमेकांना मोजून पाहू लागले, पण मोजताना प्रत्येक जण स्वतःला मोजायचा विसरत होता, त्यामुळे संख्या फक्त 9 भरत होती. 10वा कुठे गेला याची चिंता ते करू लागले. 10वा आपणच आहोत हे ते विसरत होते. यालाच अज्ञान असे निश्चित जाणावे. 10वा नाही, 10वा दिसत नाही असे ते म्हणत होते. यालाच 2 प्रकारचे आवरण म्हणावे. ते रडू लागले, डोक्यावर हात मारून घेऊ लागले, 10वा नदीत मेला असे म्हणू लागले, शोक करू लागले. हीच विक्षेप नावाची तिसरी अवस्था होय. तेथे 11वा आणखी एक आला. तो म्हणाला, गड्यांनो, 10वा सापडला तेव्हा त्याने शोक आवरला व म्हणाले, आम्हाला तो दाखवा. त्याला परोक्ष ज्ञान असे म्हणतात. त्याने पुन्हा मोजणी करून 10वा दाखवला. प्रत्येकाला 10वा आपणच आहोत असा अनुभव आला. त्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ही 5वी अवस्था होय. आता शोक दूर झाला, याला शोकापगमन म्हणजे सुख दूर जाणे असे म्हणतात. ही 6वी अवस्था होय. हा मोठा लाभ झाला या विचाराने ते आनंदित झाले. हिलाच तृप्ती नावाची 7वी अवस्था म्हणतात. आता या कथेचे दार्ष्ट्यांतिक कसे आहे ते पाहू. जीवाला या 7 अवस्थांमधून जावे लागते. आपण कुटस्थ आहोत हे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. आपण इतर कोणी नाही आहोत हे समजून घ्यावे. नामरूपातीत केवळ एकटा, अस्थि, भाती, प्रिय या लक्षणांनी युक्त अशा कुटस्थाभोवती नामरूपात्मक खोटा समुदाय जमा झाला. त्यामुळे त्याला भ्रम झाला. आपण कोठून आलो हे तो विसरला. हीच अज्ञानावस्था होय. त्या अज्ञानातून आवरण अवस्था आली. हे 2 प्रकारचे आहे. एक असत आवरण, दुसरे अभान आवरण. हे 2 प्रकार होत. कूटस्थ निश्चितपणे नाहीच अशी समजूत होणे यास असदावरण म्हणतात. कूटस्थ कोठे दिसत नाही असे मानणे यास अभानावरण म्हणतात. मी देहधारी जीव असून मला जन्म मरण या अवस्था भोगाव्या लागत आहेत. मी जे कर्म करेन त्यानुसार त्याचे फळ मला भोगावे लागेल असा विश्वास ठेवणे हा विक्षेप होय. अशा तऱ्हेने जे वस्तुतः नाही त्याचा स्वीकार करणे म्हणजे विक्षेप. अशा ध्यासाने तो सुखदुःख भोगतो. एकदा जे भोगले असेल तेच भोगत राहतो. श्वान, सुकर म्हणजे डुक्कर इत्यादी अनेक योनींचे भोग भोगल्या वाचून त्याची सुटका होत नाही. याप्रमाणे अज्ञान, आवरण आणि तिसरा विक्षेप अशा या 3 जीवाला बंधनकारक अवस्थांचे वर्णन केले. यावेळी आक्षेपक प्रश्न विचारतो, जीवाच्या या 3 अवस्था सांगितल्या, त्यातील विक्षेप हेच खरे जीवाचे लक्षण दिसते. अज्ञान तर जीवाच्या अगोदर होतेच, तेव्हा अज्ञानादी अवस्था जीवाला नाहीतच. कुटस्थाला या अवस्था आहेत म्हणावे, तर अन्यथा विरोध निर्माण होतो. म्हणजे अज्ञान कुणाचे, जीवाचे की कुटस्थाचे, या दोन्ही बाबतीत विरोध दिसतो. अशी आशंका ऐकल्यावर वक्ता म्हणतो की याचे उत्तर आता ऐका. अज्ञानादी सर्व अवस्था एका कुटस्थाच्या अधिष्ठानावर राहत असतात, पण तरी अज्ञानादी अवस्था जीवाच्याच होत, त्या आत्म्याच्या अवस्था म्हणू नयेत. गर्भाच्या अवस्था माता पित्याच्या मानत माता पित्याच्या मानता येत नाही. जन्मापूर्वी गर्भावस्था गर्भिणीची अवस्था म्हणता येत नाही. गर्भावस्था ही लेकराचीच असे म्हटल्यावर दोष येत नाही. जीव जन्माला येण्याच्या पूर्वीपासून असले तरी ते जीवाला आच्छादक होत. या तर्काचा किंवा अनुमानाचा काही भाग नाही, कारण ते अनुभवसिद्ध आहे. जीव म्हणतो की मला काहीच कळत नाही, तेव्हा या त्याच्या उद्गारावरून अज्ञानावस्था स्पष्ट होते. तेव्हा जीवाचे अज्ञान अनुभवसिद्धच आहे. या अज्ञानातून आवरण निर्माण होते. ते दोन प्रकारचे आहे, एक असदावरण आणि दुसरे अभानावरण. कुटस्थ कोठेच नाही असे वाटणे याला असदावरण म्हणतात. कुटस्थ दिसतच नाही असे वाटणे यात अभानावरण म्हणतात. हे आवरण शक्तीचे नमुने झाले. या आवरणाने जीव अच्छा दिले जातात. आवरणापासून विक्षेप हे कार्य निर्माण होते. लिंगाध्यासामुळे म्हणजे वासना तादात्म्यामुळे जीव जन्ममरणाची सुखदुःखे कल्पांतापर्यंत भोगत क्षीण पावतो. याला विक्षेप म्हणतात. कल्पांतानंतरही हा लिंगाध्यास सुटत नाही, तो भंग पावत नाही. याचे एकच कारण म्हणजे आपण आत्मरूप आहोत हे कळलेले नसते. अज्ञान आवरण विक्षेप या अवस्था बंधनरूप असतात. याउलट बाकीच्या चार अवस्था या मोक्षरूप आहेत. मोक्षकारक असे जे ज्ञान आहे त्याचे दोन प्रकार आहेत, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरे अपरोक्ष ज्ञान. सत्शास्त्र आणि सद्गुरु यांच्या श्रवणाने अधिकारी व्यक्तीला परोक्ष ज्ञान प्राप्त होते. परोक्ष ज्ञान मोक्षरूप असते याबद्दल आक्षेप घेण्याचे कारणच नाही. याच्या योगाने जीवाच्या असद्रूप आवरणाचा नाश होतो. परोक्ष ज्ञानाचे दोन प्रकार होत. स्वर्गासारखे लोक डोळ्यांनी दिसत नसले तरी ऐकून ऐकून त्याचे स्वरूप कळते, हे एक प्रकारचे परोक्ष ज्ञान होय. दुसरे परोक्ष ज्ञान म्हणजे ब्रह्म आपल्याहून वेगळे आहे, आपल्यापेक्षा निराळे आहे असे जे वाटत होते ते सच्चिदानंद ब्रह्म ज्ञानसृष्टीने यथार्थ कळणे हे होय. कुटस्थ असंग असून निर्विकार आहे. सार काय असार काय इत्यादी कळायला लागते, हा परोक्ष ज्ञानाचा विषय होय हे समजून घ्यावे. त्यानंतर सद्गुरूंचे वचन आणि विचार यांच्या योगाने अपरोक्ष ज्ञान होते, म्हणजे ब्रह्मात्मिकाचा साक्षात्कार होतो. येथे एक आक्षेप येतो की केवळ वाक्याने म्हणजे गुरुवचनाने अपरोक्ष ज्ञान होत नाही. यावर उत्तर असे की आप्तवचनामुळे म्हणजे अधिकारी व्यक्तीच्या सांगण्यानुसार आपणच तो हरवलेला दहावा आहोत असे कळते. त्या अगोदरचा भ्रम नाहीसा होतो. त्याप्रमाणे सद्गुरूच्या शब्दांनी मी ब्रह्म आहे या विचाराचे वर्म कळून येते. मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला की त्यालाच अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. या अपरोक्ष ज्ञानाने अभानावरणाचा समूळ नाश होतो. अपरोक्ष ज्ञानाचेही दोन प्रकार आहेत, परप्रकाश आणि स्वयंप्रकाश. इंद्रिये मन देहादी इत्यादी परप्रकाश अपरोक्ष ज्ञानाने दिसतात. हे सर्व पदार्थ स्वतः जड असतात आणि त्यामुळे ते परप्रकाशानेच दिसतात. ते अपरोक्ष ज्ञान असले तरी त्यामुळे अज्ञान नाहीसे होत नाही. हा कूटस्थ स्वप्रकाश चैतन्य घन आणि सर्वापेक्षा वेगळा आहे असे कळणे हेच खरे अपरोक्ष ज्ञान असून त्यानेच अज्ञानाचे निरसन होते. आपण प्रत्यक्ष आत्मा आहोत हे कळले हाच मोक्ष आहे आणि हेच खरे ज्ञान होय. याच ज्ञानामुळे पुष्कळ लोक पावन झाले. कूटस्थ असंग असल्याने त्याच्या ठिकाणी मी कूटस्थ आहे मी अपरोक्ष आहे अशी भावना असणे शक्य नाही. आभास म्हणजे चिदाभास जीव तर बोलून चालून वेगळाच आहे. त्याला अपरोक्षत्व म्हणजे प्रत्यक्ष आत्मैक्याचा अनुभव कसे येणार? असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की जो चिदाभास अज्ञान काळात स्वतःस वेगळे समजत होता तोच मी कुटस्थ आहे असा ध्यास करू लागला. त्याने जन्ममरणाच्या सुखदुःखांचा अनुभव घेतलेला असतो, तो शिणून गेलेला असतो, म्हणून तो सद्गुरूला शरण जातो तेव्हा त्याला अपार सुख अनुभवायला मिळते. राजपुत्राला आपल्याला राज्य मिळावे अशी इच्छा असते, त्यामुळे तो वडिलांची आज्ञा पाळतो. त्याप्रमाणे जीवाला सुखाची इच्छा असते म्हणून तो सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करतो. किंवा आपण स्वतः तेच स्वरूप असताना स्वतःला तद्विलक्षण मानत राहिलो या गोष्टीचे प्रायश्चित्त म्हणून तो स्वतःच्या उगमस्थानी म्हणजे ब्रह्मरूपात बुडी घेतो. तो आपला घात करून साक्षीरूपाने कसा राहतो असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की लोक राज्यलोभासाठी करवतीने कापून सुद्धा घेतात, म्हणजे आत्महत्या करतात. अशा प्रकारे या विषयाचे निरूपण झाले. तीन बंधरूप अवस्था, मोक्षरूप असलेले परोक्ष अपरोक्ष ज्ञान यांचे येथे स्पष्टीकरण झाले. आता शेवटच्या फलस्वरूप अवस्थांचे संक्षेपाने वर्णन करायचे आहे, ते लक्षपूर्वक ऐक. आजपर्यंत मी माझे हे बंधन सहन केले, हे अज्ञान भोगले, त्याचे ज्ञानाने संपूर्णपणे निरसन झाले. देह प्रारब्धानुसार वागत असला तरी मी माझे हे बंधन गळून पडलेले असते, अज्ञान संपूर्णपणे गेलेले असते, तेव्हा कूटस्थ निजरूपात सुखावतो. त्याचे मी पण माझे पण कसे जाते याविषयीचा एक दृष्टांत आहे. कोणी एक ब्राह्मण म्लेच्छांच्या समुदायात सापडतो, त्याला पकडून ते त्याला बाटवतात. मोठ्या कष्टाने तो ब्राह्मण सुटतो व ब्राह्मणास शरण येतो. मग तो प्रायश्चित्त घेऊन पुन्हा ब्राह्मणपणा प्राप्त करून घेतो. मग म्लेच्छांचा समुदाय पाहताच त्याच्या मनात भीती वाटायला लागते. त्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालेला हा जीव अहंकार काम क्रोध यांना घाबरतो. प्रारब्धातले सर्व व्यवहार भोगत असताना त्याला खूप कष्ट पडतात. हा क्लेशरूप संसार कधी संपेल, यातून आपली मुक्तता होईल याची तो वाट पाहत असतो. त्याचे अज्ञान संपूर्णपणे गेलेले असते पण देहाला अद्याप प्रारब्ध उरलेले असते. दशमाच्या कथेत 10व्याला ज्याप्रमाणे वरण पडला होता तो महिना 15 दिवस राहतो, औषधोपचार केल्यावर तो वरण भरून येतो. त्याप्रमाणे प्रारब्धाचा विचार भोगण्याने नष्ट होतो. एकदा का आत्मलाभाने तो संतुष्ट झाला की मग त्याला सुखदुःख राहत नाही. तो मीपणाचा त्याग करून मुक्त होतो, मग त्याला देहाचे दुःख स्पर्श करत नाही. एखाद्या माणसाचे नाक कापल्यानंतर तो लोकांचे समुदाय वर्ज करता कानकोडेपणाने अंधारात राहू लागतो. त्याप्रमाणे जीवाच्या बाबतीत घडते. त्याच्या मीपणाचे नाक कापून टाकल्यानंतर तो सुखाने स्वतःच्या स्वरूपात मुक्काम करतो, समाधी सुखात निमग्न होतो. त्यानंतर त्या समाधी सुखातून व्यापाराकडे परत येताना त्याला खरोखर लाज वाटायला लागते. तो मुकाट्याने मी माझे ही भाषा न वापरता प्रारब्ध भोगतो. ज्या क्षणी त्याचे मी पण नष्ट होते त्या क्षणी त्याचे सुखदुःख नाहीसे होते आणि विक्षेपाचे अगदी सहजपणाने उच्चाटन होते. इंद्रिय मन आणि आत्मा ही तीन तत्वे एकत्र जर मिळाली तर विषय सुखाचा भोग अपरिहार्यपणाने घडतो असे श्रुतीचे म्हणजे वेदांचे सांगणे आहे. मुळात विषयच मिथ्या आहेत. विषय म्हणजे नामरूपांचा समुदाय. त्यांच्याबद्दल इच्छा कशी निर्माण होईल आणि ती कशासाठी कोणत्या लाभासाठी निर्माण होईल? मीपणा नष्ट झालेला असताना त्या वाचून भोगत्याचा विचारच मुळात बोलता येत नाही. तेव्हा विषयाबद्दलची इच्छाला कोणाला होईल? भोग्यच म्हणजे भोग घ्यायचा ते विषय नसल्यामुळे इच्छा गेली. भोगता म्हणजे विषयाचा भोग घेणारा नसल्यामुळे त्यांचा मोह कोणाला होणार? आणि मीपणा राहिलेला नसल्यामुळे इच्छा इच्छक म्हणजे इच्छा करणारा दोघेही नष्ट झाले. त्याप्रमाणे देहत्रयाचे म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण दुःख संपूर्णपणे नाहीसे झाले. देहात्मबुद्धीने म्हणजे देहाला आत्मा मानणाऱ्या बुद्धीने सुख आणि दुःख यांच्याशी आपण एकरूप होतो. ती देहबुद्धी संपूर्णपणे नष्ट होताच सुखदुःखे राहत नाहीत आणि जीवाला समाधान प्राप्त होते. तेव्हा देहदुःखासाठी खोटी भावना कोणाला जाणवणार? स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन शरीरांना कोणते त्रास होतात त्यांचे स्वरूप आता संक्षेपाने सांगतो. स्थूल देहाला अनेक रोग ग्रासत असतात. कफ वात आणि पित्त या तीन धातूंमुळे देहाला अनंत रोग होतात. ते तीन धातूच नसले तर देहच वाचणार नाही. त्यामुळे देह हा रोगासाठीच आहे असे दिसते. देहाला रोगापासून वेळ काढता येत नाही. आता सूक्ष्म देहामध्ये जे ताप भरलेले आहेत ते ऐका. काम क्रोध मद मत्सर यासारखे अनेक रजोगुण विकार प्रमादादी तमोगुणाचे विकार आणि सत्वगुणाचा सुख विकार निरनिराळे दुःखदायक आधी म्हणजे मनोविकार हे सूक्ष्म देहाचे त्रास देहोत. कारण देहात वरील सर्व ताप बीजरूपाने असतातच. त्याबरोबर अज्ञान हा मोठा ताप असतो. आत्म्याचे ज्ञान होताच वर सांगितलेली तिन्ही देहांची दुःखे नाहीशी होतात नाश पावतात. देहदुःखे म्हणजे संचित कर्माची निष्पत्ती आहे. आत्मज्ञानाने संचित कर्माची ही करणी नष्ट होते. देहबुद्धीचा संबंध तुटला की सगळे दुःख नष्ट होते. त्यामुळे जन्म मरण संसाराचे बंधन इत्यादी एकदमच नष्ट होतात. अशा प्रकारे सहावी शोकभंग नावाची अवस्था जीवाला प्राप्त होते. आता सातवी अवस्था म्हणजे निरंकुशा तृप्ती तिचे स्वरूप पाहू. एक आत्मा ओळखला की जन्माला येण्याचे सार्थक होते. मग शास्त्रीय अथवा लौकिक कर्मे केली तरी हरकत नाही. कारण जे साध्य करायचे होते ते साध्य झालेले आहे. सर्व साधने सफळ झाली आहेत आणि स्वतःचे आत्मस्वरूप सुखरूपाने सर्वत्र भरून राहिलेले आहे असा अनुभव येऊ लागतो. सद्गुरुनाथ खरोखर धन्य होत. मला त्याने अनुग्रहित करून आधार दिला, सनाथ केले, माझ्यावर कृपादृष्टी करून मला कृतार्थ केले. संसाररूपी विष त्यामुळे नष्ट झाले. आता याचे उत्तराई कसे भावे या बोलण्याला काही अर्थच राहत नाही. तेव्हा मौन भावाने पायावर मस्तक टेकवावे म्हटले तर ते आधीच लोप पावलेले आहे. शरीर भावनाच मुळात नष्ट झालेली आहे. मी सर्व ब्रह्मांडाचा ग्रास घेतलेला आहे. तेथे एकटे शरीर कोठे पुरवणीला पडले असते एवढे करूनही माझे पोट भरलेले नाही. ते सदा सर्व काळ श्री गुरुचरणांच्या सेवेलाच भुकेले आहे. मग मी स्वतःच स्वतःला खाऊन टाकले. त्या योगाने शरीराच्या सर्व बाजू तणावून एकपणाच्या जाणीवेसह निद्रा केली. तेथे शब्दांची खटपट संपली. सर्वत्र आत्माच घनदाट भरून राहिला आहे. सर्व शेवटाचा शेवट आता सहजपणे गाठलेला आहे. इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे सप्तावस्था वर्णन प्रकारे पंचम समासः श्रीराम समर्थ.